chinimandi.com podcast.
बिजी डेली शुगर मार्केट अपडेट. आज गुरुवार 26 नोव्हेंबर 2020. डोमेस्टिक मार्केट. महाराष्ट्रामध्ये असलेला साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये होता, तर एमटीसीचा व्यापार 3,250 रुपये ते 3,270 रुपये होता. दक्षिण कर्नाटकामध्ये असलेला साखरेचा व्यापार 3,170 रुपये ते 3,210 रुपये होता, तर एमटीसीचा व्यापार 3,205 रुपये ते 3,260 रुपये होता. उत्तर प्रदेशामध्ये एमटीस साखरेचा व्यापार 3,300 रुपये ते 3,350 रुपये होता, तर गुजरातमध्ये एमटीस साखरेचा व्यापार 3,171 रुपये ते 3,211 रुपये होता. तमिळनाडूमध्ये एसटीस साखरेचा व्यापार 3,250 रुपये ते 3,350 रुपये होता, तर एमटीसचा व्यापार 3,300 रुपये ते 3,375 रुपये होता. हे सर्व दर जीएसटी सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. लंडन वर्ल्ड शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $403 प्रतिटन राहिला. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 73.849 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.3810 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 3,337 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $45.9 पर बॅरल होते. इक्विटी. सेन्सेक्स 431.64 अंकांनी वाढून 44,259.74 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 128.60 अंकांनी वाढून 12,987 अंकावर बंद झाला.